पर हिट्स 93.5 पर रेड एफएम वर 9:16 झाले तर रुद्र आहे तुमच्या सोबत मॉर्निंग नंबर 1 मध्ये अँड मॉर्निंग नंबर 1 मध्ये रेड एफएम के टशन बा सीजन 4 एक्सपीरियन्स जो काय मिळतोय अप्रतिम सीजन गणिक एक्सपिरियन्स अत्यंत बढिया बेहतर बेहतरीन होत चालले आहेत. आणि एकूणच टॅलेंट बद्दल जर बोलायचं झालं एक आहे ना काळ होता जेव्हा ह्या कॉलेज लेवलचं जे टॅलेंट असायचं ते खूप जास्त असं रॉ स्वरूपाचं पाहायला मिळायचं. डेफिनेटली टॅलेंटमध्ये पोरांमध्ये कॉन्फिडन्समध्ये स्पार्क हा होताच पण रॉ स्वरूप होतं. काळा गणिक जसजसे प्लॅटफॉर्म लोकांचे वाढत गेले जसजसं सोशल नेटवर्क वाढत गेलं जसजशा अपॉर्च्युनिटीज वाढत गेल्या तसतसं हा रॉनेस आहे ना जरा कुठेतरी प्रोफेशनलिझमकडे वळायला लागला. आणि आता तर पोरं परफॉर्म करताना असले परफॉर्म करतात की असं वाटतं कोणीतरी प्रोफेशनल प्ले करतोय परफॉर्म करतोय गाणं म्हणतोय म्हणा किंवा डान्स करतोय. एकूणच जे काय अनुभव येत आहेत या सगळ्या टॅलेंट्सना पाहिल्यानंतर ते सगळे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बाय द वे ऐकणाऱ्यांपैकी जर कोणी मंडळी अशी असतील की ज्यांनी रेड एफ एम के टशन बास सीझन 4 पार्टिसिपेट केलं असेल किंवा त्या इव्हेंटला एखाद्या कॉलेजमध्ये अनुभवला असेल तर शेअर करा तुमचा काय एक्सपिरियन्स होता. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.